गणना अध्याय 35। परमेश्वर मोशेशी बोलला, हे मवाबामधील यार्देनीच्या खोऱ्यात यरिहो समोर यार्देन नदीजवळ घडले। परमेश्वर म्हणाला, इस्रायल लोकास सांग की त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकास द्यावी। इस्रायल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकास द्यावी। लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडे मेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत। आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती 1000 हात सभोवार असावी। नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस 2000 हात, 2000 हात दक्षिणेला, 2000 हात पश्चिमेला आणि 2000 हात उत्तर बाजूस मोजावे। नगर मध्ये असावे। त्यापैकी 6 शहरे शरणपूर असतील। जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो। त्या 6 शहरांखेरीज आणखी 42 नगरे तुम्ही लेवींना द्या। म्हणजे तुम्ही एकूण 48 नगरे लेवींना द्या। त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या। इस्रायलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत। प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत। नंतर परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, इस्रायलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल, तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा। जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी। त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तिथे सुरक्षित राहू शकतो। अशी 6 संरक्षक शहरे असतील। यापैकी 3 शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि 3 शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील। ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या। ही शहरे इस्रायलाच्या नगरांसाठी, परदेशी नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील। यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणासाठी या शहरात जाऊ शकतात। जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे। आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्याने सुद्धा मरण पावले पाहिजे। पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडा एवढा असला पाहिजे। आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहिजे। हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात। तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे। मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो। मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करू शकतो. जर कोणी हे हेतुपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या मनुष्यास ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास मारू शकतो. एखादा मनुष्य अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या मनुष्याचा त्याने द्वेष केला नाही, त्यास त्याने चुकून मारले असेल किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला, तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही. किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास न दिसलेल्या मनुष्यास लागला व तो मेला, तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता, तो केवळ योगायोगाने मेला. जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारू शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे. जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण करायचे असे ठरवले तर लोकांनी खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच राहावे. त्या मनुष्याने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही. एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वतःच्या प्रदेशात जाऊ शकतो. तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील. मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही. जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला अवश्य जीवे मारावे. जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणपुरातच राहिले पाहिजे. ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका, कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही. मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्रायल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करू नका.